नमस्कार, पराशर सिंह मधून अभय बोलतो. नमस्कार, नाही पराश सिंह मधून बोलतोय. मॅडम, सध्या प्रॉपर्टी वर खर्च होतं का परचेस करून? हा, नमस्कार, प्रोजेक्ट नाव सांगू शकता का? प्रोजेक्ट नाव तुम्हाला माहिती का? म्हणजे क्रिस्टल टावर. ओके मॅडम, तुम्ही म्हणता ब्ल्यू रिज. ब्ल्यू रिज मॅडम, हो चालेल मॅडम. ओके ओके मॅम, मी तुम्हाला सांगू. एक मिनिट, हॅलो, एक मिनिट ऐकून घ्या मॅडम. तुम्हाला जो बांधण्याचा प्रोजेक्ट आहे आमचा क्रिस्टल टॉवर म्हणून, तो महाबळेश्वर हॉटेलचा महाबळेश्वर हॉटेल आपुतला आहे मॅडम. तो हो, त्याचं क्रिस्टल टॉवर बद्दल बांधकाम 3 BHK विंडो आहेत फक्त. हो बरं मॅडम, मग तुम्हाला 2 BHK आमच्या ब्ल्यूरीज मध्ये भेटेल मॅडम, हिंजीवाडीला. ओके ओके मॅडम, ठीक आहे. हो हो मॅम, तुम्हाला जर लोकेशन जर करायचं असेल ना, मी एकदम बोलतो, फक्त गुगल मॅपला जरी ब्लू जरी सर्च केलं, ब्लू रिज परांज पे, तुम्हाला एक्झॅक्ट लोकेशन भेटून जाईल. सो लोकेशनचं काही पेज बनलं आहे. हो जवळ, जास्त दूर जायची गरज नाही मॅडम. ओके ओके ठीक आहे मॅडम. ओके चालेल चालेल, मी तुम्हाला ब्लूरीचं पाठवतो आणि क्रिस्टल टॉवर जाऊन पाठवतो मॅडम. ठीक आहे, ओके. माय नेम इज अभय मॅडम. अभय अभय या. हो, थँक्यू थँक्यू मॅडम.